चला दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर. संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. आजचा विषय अमेरिकेत झालेल्या गे क्लब शूटिंगच्या पार्श्वभूमीवर समलैंगिकता आणि भारतीय समाज.
रेड एफ एम वर लोकसत्ता दृष्टिकोन संग्राम बरोबर.
गिरीशजी, तुम्हाला काय वाटतंय, मग आता कायदा बदलला तरी मग माणसाचा आपला अॅटिट्यूड बदलायला वेळ लागेल, तो कसा बदलेल?
हा, आणि पाखंडी पद्धतीनं अशा पद्धतीनं विचार करणारे, पापपुण्याच्या परिघातनं या सगळ्याकडे बघणारे, असा एक मागास वर्ग हा प्रत्येक समाजामध्ये असतो, प्रत्येक दुर्दैवाने धर्मामध्ये असतो. आणि जसजशी विज्ञानाची प्रगती होत राहील तसतसा हा वर्ग सुद्धा तीव्रपणे अधिक मागास होत जातो. धर्म आणि ही एक विचित्र अशी प्रगतीची गुंतागुंत सतत सुरू होत आलेली आहे आणि खूप नाजूक हाताने सोडवावी लागते, कारण त्याच्यामध्ये अनेकांच्या भावना वगैरे गुंतलेल्या असल्यामुळे.
पण यामध्ये पुढाकार कोण घेतं? राजकीय पक्ष तर नाही घेऊ शकत, कारण त्यांचे लिमिटेशन असतात की आपण यात हात घातला तर 4 वोट कमी होतील का काय वगैरे.
मध्ये राजकारण्यांच्या बरोबरीने समाजकारण करणाऱ्या धुरीणांनी पुढाकार घ्यायचा असतो आणि त्याला राजकारण्यांनी अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा असतो. राज्यकर्त्यांची अडचण समजू शकते, म्हणजे जसं आपल्याकडे विकास राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास नावाचं अत्यंत धाडसी पुस्तक 1920 आसपास लिहिलं, तर त्यावेळेला इंग्रज सरकारला ते भयंकर वाटलं हाताळण्यासाठी. नंतर काही काळ त्याला भारत सरकारच्या किंवा अन्य भारतातील बंदी घालावी वाटली, इतकं ते महत्वाचं पुस्तक होतं. किंवा समाज स्वास्थ्य काढणारे रधव कर्वे हे स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये आपल्या समाज स्वास्थ्य साप्ताहिकाच्या बरोबर गर्भनिरोधक वाटत होते. त्यामुळे हे काम समाज हिताचा विचार करणाऱ्या मंडळींचंच आहे, त्यांना फक्त सरकारने पाठिंबा द्यावा लागतो, कारण मागास मंडळी समाजामध्ये असल्यामुळे ते याला विरोध करतात आणि आमच्या धर्मावरती अतिक्रमण असं करतात. हा धर्माचा काही संबंध नाही आहे याच्यामध्ये. त्यामुळे आपला हा बुद्धीचा मला वाटतं परंपरा जी महाराष्ट्रामध्ये आहे ती महाराष्ट्र कुठेतरी आपण ती जागी करायला हवी, या निमित्तानं असं सांगायला आवडेल मला.
तुम्ही म्हणालात की सरकारचा किंवा राजकारण्यांचा अप्रत्यक्षपणे त्याला पाठिंबा असावा आणि अर्थात मीडियाचा प्रत्यक्षपणे
मीडियाने त्याच्यामध्ये
पुढाकार घ्यायला हवा,
ठाम भूमिकाच घ्यायला हवी आणि सांगायला हवं की याच्यामध्ये पापपुण्य हा भाग वैयक्तिक मानायचा आहे. प्रसारमाध्यमांनी हे बुद्धीचे प्रश्न हे अधिक तीव्रपणे मांडायला हवेत आणि समाजाने सुद्धा भावनेचा भाग मागे ठेवून मला असं वाटतं कुठल्या तरी टप्प्यावरती बुद्धीने विचार करायला सुरुवात करायला हवी, त्याशिवाय या प्रश्नांकडे आपल्याला सजगपणे बघताच येणार नाही.
ऑन दॅट नोट, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, धन्यवाद सर.
धन्यवाद.
मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम. बाज जाते रहो.